नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. विविध पिकांचे 1500 पर्यावरण स्नेही वाण येत्या 5 वर्षात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून अशा 109 वाणांचं लोकार्पण लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. फलोत्पादन निर्यातीचं उद्दिष्ट ठेवून पुढच्या 5 वर्षात देशभरात 100 फलोद्यानं विकसित केली जाणार असून त्याकरता 18,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असं ते म्हणाले. पुणे जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं दिलासा दिल्यानं जिल्ह्यातल्या प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून त्यामुळे पुणे शहरातली पूरस्थिती आता नियंत्रणात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नाशिकमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गिरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या 15 मच्छीमारांची लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरनं सुटका करण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका आज उच्च न्यायालयानं फेटाळली. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत नवी मुंबईतले सनदी लेखापाल नावेद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली होती, मात्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असं म्हणत उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या स्पर्धेमध्ये आज भारताच्या लक्ष्य सेनची कांस्य पदकासाठीची लढत मलेशियाच्या झी जियालीशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता हा सामना होईल. दरम्यान टेबल टेनिस सांघिक प्रकारात श्रीजा अकुला, मनिका बात्रा आणि अर्चना कामत यांनी रोमानियाचा 3-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. पुण्यात झिका विषाणूचे आणखी 7 रुग्ण आढळले आहेत. यांच्यात कात्रज आणि कोंढवा भागातल्या 5 गर्भवती महिला, 1 18 वर्षांचा तरुण आणि 40 वर्षांच्या एका पुरुषाचा समावेश आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 72 जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागानं दिला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स आज 2223 अंकांनी घसरून 78,759 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 662 अंकांची घसरण नोंदवत 24,056 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.